श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। 13व्या अध्यायातील 10व्या श्लोकाचं निरूपण आपण ऐकलं। ज्ञानाची जी लक्षणं सांगण्यात येत आहे त्यापैकी 16 लक्षणं आपण बघितलीत। माऊली शेवटी सांगत होते, बहु एकांतावरी प्रीती जया जनपदावरी खंती। ज्याची एकांतावर प्रीती असते आणि जिथे लोकांचा वास असतो जनपदेमध्ये, त्याच्यावर त्याला अजिबात आवड नसते आणि त्यापासून तो दूर जाण्याचा प्रयत्न करतो। जाण मनुष्याकारे मूर्ती ज्ञानाची, तो मनुष्यामध्ये तो ज्ञानाची मूर्ती असे आपण समजावे। आज 11व्या श्लोकापासूनचं निरूपण आपण पुढे घेणार आहोत। 11वा श्लोक पण 13व्या अध्यायातील एक फार लांबलचक असा श्लोक आहे, त्याच्यावरचं निरूपण पण खूप दिवस चालणार आहे। सुरू करूया अध्याय 13वा श्लोक 11वा।
पुंडलिकावरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। अध्यात्म ज्ञान नित्यत्वं तत्वज्ञानार्थ दर्शनम् एतज्ज्ञानमिति प्रोक्तं मज्ज्ञानं यदतोऽन्यथा।
अध्यात्म ज्ञान हेच नित्य आहे, हेच शाश्वत आहे, अशी त्याची बुद्धी झालेली असते। आणि तत्वज्ञानाचा अर्थ जे ज्ञेय ब्रह्म, त्याचे दर्शन व्हावे अशी त्याला अभिलाषा असते। म्हणजे अध्यात्म ज्ञान नित्य आहे हा एक गुण, आणि तत्वज्ञानाचं दर्शन ज्ञेया ब्रह्म किंवा ज्ञेय याचं दर्शन। आता असे आधीचे 16 आणि हे 2 असे 18 लक्षणं त्या ज्ञानाच्या ठिकाणी असतात, आणि ज्याच्या ठिकाणी ही 18 लक्षणं असतात या सर्वाला ज्ञान असे म्हणतात। या खेरीज जे इतर सर्व काही आहे ते सगळंच्या सगळं अज्ञान आहे।
तरी परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे ते जया दिसे ज्ञानास्तव ते एक वाचुनी आणि जिये भवस्वर्गादी ज्ञाने ते अज्ञान ऐसे मने निश्चयो करी। स्वर्गा जाणे जे सांडी भवविषयी कान झाडी दे आत्मज्ञानी बुडी सद्भावाची भंगलिये वाटे शोधूनिया वाटे निधी जे जेवी निटे राजपंथे तैसे ज्ञान जाता करी आघवेची एकी कडे सारी मग मन बुद्धी मोहरी आत्मज्ञानी म्हणे एक हेची आथी ईर जाणणे भ्रांती ऐसी निकुरेसी मती मे रू होय।
तर परमात्मा म्हणून जी एक वस्तू असते ना, ती ज्या ज्ञानामुळे अनुभवाला येते, त्या अध्यात्म ज्ञाना वाचून इतर जी स्वर्ग आणि संसार या संबंधीची ज्ञाने आहेत ती सर्व अज्ञाने आहेत असा जो मनाने निश्चय करतो। स्वर्गाला जाणे ही गोष्ट तो सोडून देतो आणि संसारासंबंधी कानावर गोष्ट येऊ देत नाही, त्याचप्रमाणे आत्मज्ञानाविषयी चांगली भावना ठेवून त्याच्यामध्ये तो रममाण होतो। असे एखाद्या प्रवाशाने जेथे वाट फुटते तेथे आल्यावर पुढे आडमार्ग कोणते आहेत त्याचा शोध करून मग जसे सरळ राजमार्गाने निघावे, त्याप्रमाणे तो जेवढी ज्ञाने आहेत त्यांचा नीट विचार करतो व आत्मज्ञानाशिवाय इतर सर्व जी ज्ञाने आहेत त्यांना एकीकडे सारतो आणि नंतर मन व बुद्धी यांना अध्यात्मज्ञानाच्या मार्गाला लावतो। तो म्हणतो की हे आत्मज्ञान हेच एक खरे आहे आणि इतर ज्ञाने ती फक्त भ्रांती आहे। अशा निश्चयाला त्याची बुद्धी मेरूप्रमाणे आधार होते आणि त्याची बुद्धी फक्त एवढंच मानते की अध्यात्मज्ञान ते शाश्वत आणि बाकी सर्व ज्ञान अशाश्वत।
एवं निश्चयो जयाचा द्वारी अध्यात्मज्ञानाचा ध्रुव देवो गगनीचा तैसा राहिला तयाचा ठाई ज्ञान या बोला म्हणसी व्यवधान, जे ज्ञानी बैसले मन ते वाचिते तो, तरी बैसले पणे जे होये ते बैसतांची बोले न होये, तरी ज्ञाना तया आहे सरी सापाडू, आणि तत्वज्ञान निर्मळ फळे जे एक फळ, ते ज्ञेयी भरी सरळ दिठी जया। एरवी बोधाले निज्ञाने जरी ज्ञेयन दिसेची मने, तरी ज्ञान लाभू ही नमने जाहला सांता।
याप्रमाणे ज्याच्या बुद्धीचा निश्चय अध्यात्म ध्यानाच्या द्वारामध्ये आकाशातील ध्रुवाच्या ताराप्रमाणे स्थिर राहिलेला असतो, त्याच्या ठिकाणी ध्यान आहे। या माझ्या बोलण्यामध्ये आडपडदा आहे असे जर अर्जुना तू म्हणशील, तर तुला स्पष्ट सांगतो की जेव्हा त्या पुरुषाचे मन ज्ञानाच्या ठिकाणी स्थिर झाले, तेव्हाच तो पुरुष ते ज्ञान झाला। तरी ज्ञानाच्या ठिकाणी मनाची स्थिरता झाली असता जी स्थिती प्राप्त होते, ती स्थिती ज्ञानाच्या ठिकाणी स्थिरता होत असण्याच्या वेळीच होते असे नाही, तर तरी पण ज्ञानाची व ज्ञानाच्या ठिकाणी मन स्थिर होण्यास प्रारंभ झालेल्याची योग्यता ही सारखीच असते। आणखी शुद्ध आत्मज्ञान जे एक फल उत्पन्न करते, ते फल म्हणजे ज्ञेय होय, म्हणजे ब्रह्म होय। त्या थेट ज्ञेयापर्यंत ज्याची दृष्टी नीट जाऊन भिडते। वास्तविक ज्ञानाविषयी मनामध्ये समजूत पटली असूनही जर ज्ञानाने जाणण्याच्या वस्तूचा मनाला नीट बोध होत नसेल, तर तो ज्ञानाचा लाभ झाला असला तरी देखील आमच्या मनाला नीटसा तो पटत नाही।
आंधळे निहाती दिवा घेऊनी काय करावा, तैसा ज्ञान निश्चयो आगवा वाया जाय। जरी ज्ञानाचे नी प्रकाशे परतत्वी दिठी न पैसे, ते स्फूर्तीची असे अंध होऊनी। मनोनी ज्ञान जे तुले दावी, ते तुली ही वस्तूची आघवी, ते देखे ऐसी व्हावी बुद्धी चोख। या लागी ज्ञाने निर्दोखे दाविले ज्ञेय देखे, तैसे नी उन्मखे अथिलाजो। जेवडी ज्ञानाची वृद्धी तेवडीच जयाची बुद्धी, तो ज्ञान हे शब्दी करणे न लगे।
आंधळ्याने आपल्या हाती दिवा घेऊन त्याचा काय उपयोग करावा, त्याप्रमाणे आपल्याला झालेले ज्ञान जर ज्ञेय दाखवू शकले नाही, तर ते ज्ञेयाचे ज्ञान म्हणून जे काही ते हेच असा ज्याचा निश्चय असतो, त्याचा तो असला निश्चय सर्व व्यर्थच आहे ना। ज्या ज्ञानाने ज्ञेय दिसत असेल तेच खरे ज्ञान, नाहीतर मग त्या ज्ञानाचा काही उपयोग नाही। जर ज्ञानाच्या प्रकाशाने परमात्म्याच्या ठिकाणी बुद्धीचा प्रवेश होत नसेल, तर ती बुद्धीच आंधळी होऊन राहिली आहे असे म्हणण्याला काही हरकत नाही। म्हणून ज्ञान जेवढे दाखविल तेच सर्व ज्ञेय वस्तू आहे, परंतु ती ज्ञेय वस्तू पाहिल अशी बुद्धी शुद्ध पाहिजे, म्हणजे तेवढी आपली गुणग्राहकता पाहिजे। याकरिता निर्मळ ज्ञानाने दाखविलेले ज्ञेय जी पाहते अशा शुद्ध बुद्धीने जो संपन्न आहे, जेवढा ज्ञानाचा विकास आहे ना, तेवढाच ज्याच्या बुद्धीचा विकास झालेला आहे तो ज्ञानाचे असे रूप पाहू शकतो, आणि हे शब्दाने सांगता येत नाही। जेवढी ज्ञानाची वृद्धी तेवढीच जयाची बुद्धी, तो ज्ञान हे शब्दी करणे न लगे।
पै ज्ञानाची प्रेमसवे जयाची मती ज्ञेयी पावे, तो हात धरणिया शिवे परतत्वाते। तोची ज्ञान हे बोलता विस्मो कवन पांडू सुता, काय सवितया ते सविता म्हणावे असे। तव श्रोता म्हणितले असो सांगतियाचा तिसो ग्रंथोक्ती तेथ आडसो घालिसिका तुझा हाची आम्हा थोरू वक्तृत्वाचा पाहुणेरू जे ज्ञान विशो फारू निरोपिला रसू होवा वाती मातृू हा घेतासी कविमंत्रू तरी अवंतुनी शत्रू करितो सिकागा।
एवढेच काय, परंतु ज्याच्या बुद्धीमध्ये ज्ञानाचा प्रकाश पडल्याबरोबर ज्याची बुद्धी ब्रह्मस्वरूपाला जाऊन भिडते तो परब्रह्माला हातोहात जाऊन भेटतो। अर्जुना, तोच ज्ञान आहे असे म्हटले तर त्यात आश्चर्य ते काय आहे? सूर्याला सूर्य म्हणायला पाहिजे का? तेव्हा श्रोत्यांनी म्हटले, हे राहू दे, त्या पुरुषाचेच फार वर्णन करू नकोस। ग्रंथाच्या चाललेल्या विचारामध्ये खोळंबा का करतोस? आत्मज्ञानाचा विषय तू पुष्कळ विस्ताराने सांगितलास, हाच आम्हाला तुझ्या वक्तृत्वाचा मोठा पाहुणचार झाला। आपल्या व्याख्यानामध्ये विषयाचे प्रतिपादन करताना त्याचे पाल्हाळाने अतिशय रसभरित वर्णन करावे ही जी सामान्य कवींची कृप्ती, तिचा आश्रय जर केला असता तर तू श्रोत्यांना मुद्दाम बोलावून आणून शत्रू केल्याचा दोष केला असतास।
ठाई बैसतीये वेळे जे रससोय घेऊनी पळे तियेचा येरू ओळव मिळे कोणार्था आगवाची विषयी भादी परी सांजवणी टेको नेदी ते खुरतोडी नुसदी पोशी कवण तैसी ज्ञानी मतीन फंके येर जल्पती नेणो कौतुके परी ते असो निके केले तुआ जया ज्ञान लेशो देशे किजती योगादी सायासे दणीचे आणि तुझी आयसे निरूपण अमृताची सात वाकुडी लागो कानू घडी सुखाचा दिसी कोडी गणी जतू का।
भोजन करणाऱ्यास पात्रावर बसावायच्या वेळी जी बाई स्वयंपाक घेऊन पळते तिच्या इतर आदर सत्काराचा काय उपयोग? इतर सर्व गोष्टीमध्ये चांगली, परंतु दूध काढायच्या वेळी जी कासे खाली बसू देत नाही तर अशी ती नुसती लाथ मारणारी लाथरी गाय कोण पोषील? त्याप्रमाणे ज्ञानामध्ये बुद्धी विस्तार न पावताना इतर कवी ज्ञाना वाचून इतर गोष्टीचे किती पाल्हाळ लावतात ते कळत नाही, परंतु त्यांची गोष्ट राहू दे, तू मात्र चांगले केलेस। ज्या ब्रह्मज्ञानाच्या अंशाच्या हेतूने लोक योगादिक कष्ट करतात त्या ब्रह्मज्ञानाचे पोटभर आणि तुझ्यासारखे रसाळ व्याख्यान आम्हाला मिळाल्यावर ते पुरे कसे वाटेल? अमृताची झड एकसारखी 7 दिवस लागे ना का, तिचा कंटाळा यावयाचा नाही। दुःखाचे दिवस जसे आपण मोजतो आणि प्रत्येक दिवस जाता जात नाही इतका मोठा वाटतो, तसे सुखाचे दिवस कोट्यावधी गेले तरी त्यांना कोणी मोजतो का?
पूर्णचंद्रे सी राती युग एक असो न पाहती तरी काय पाहत आहाती चकोरे ते तैसे ज्ञानाचे बोलणे आणि येण रसाळपणे आता पुरे कोण म्हणे आकर्णिता आणि सौभाग्य पाहुणाये सुभगाची वाढती होये तये सरो नेणे रससोये ऐसे आथी तैसा जाहला प्रसंगू जे ज्ञान आम्हांसी लागू आणि तुझही अनुरागू आथी येथ म्हणून यया वाखाणा पासी से आली चौगुणा ना म्हणून देखणा हो सी ज्ञानी।
पूर्ण चंद्रासहित रात्र एक युगभर न उजाडणारी अशी एकसारखी असली तरी चकोरांना ती उजाडावी असेल वाटेल का? त्याप्रमाणे ज्ञानाचे व्याख्यान आणि अशा गोडपणाने ते व्याख्यान केलेले आता ते व्याख्यान ऐकताना पुरे कोण म्हणेल? आणि भाग्यशाली पाहुणा आला आणि त्याला भाग्यशाली स्त्रीच वाढणारी असली तर त्यावेळेला स्वयंपाकाला संपावयाचे माहीत नसते असे समज. तसा हा प्रसंग झालेला आहे कारण की आम्हाला ज्ञानाची प्रीती आहे आणि तुलाही येथे ज्ञानाच्या ठिकाणी प्रीती आहे, म्हणून तुझ्या या ज्ञानाच्या निरूपणाला चौपट स्फूर्ती आली. तू ज्ञानामध्ये डोळस आहेस हे नाही म्हणता येत नाही.
तरी आता ययावरी प्रज्ञेचा माजू धरी पदेसाच करी निरूपणी. या संतवाक्या सरिसे मणितले निवृत्तीदासे माझे ही जे ऐसे मनोगत. यावरी आता तुम्ही आज्ञापिला स्वामी वाया वाग्मी वाढो निदी. एवं ये अवधारा ज्ञान लक्षणे अठरा श्रीकृष्णे धनुर्धरा निरूपिली. मग म्हणे या नावे ज्ञान येथ जाणावे हे स्वमत आणि आगवे ज्ञानी येही म्हणती.
तर आता यानंतर तू आपल्या व्याख्यानात बुद्धीचा चांगला विकास करून श्लोकातील पदांचे यथार्थ निरूपण कर. या संतांच्या आज्ञेबाहेर महाराज माझाही हेतू असाच आहे असे श्री निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव यांनी म्हटले. आणखी महाराज मला तुमचाही तसाच हुकूम झाला तर आता मी व्यर्थ बोलणे वाढू देत नाही. याप्रमाणे ज्ञानाची ही 18 लक्षणे श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितली ऐका. यानंतर या लक्षणांवरून ज्ञान ओळखावे हे माझे स्वतःचे मत आहे आणि सर्व ज्ञानीही असेच म्हणतात असे श्रीकृष्ण म्हणाले.
करतळावरी वाटोळा डोलतू देखी जे आवळा तैसे ज्ञान आम्ही डोळा दाविले तुझ. आता धनंजया महामती अज्ञान ऐसी वदंती तेही सांगो व्यक्ती लक्षणेसी. एरवी ज्ञान पुढे जालिया अज्ञान जाणवे धनंजया जे ज्ञान नव्हे ते आपयसया ज्ञानची. पाहे पा दिवसू आघवा सरे मग रात्रीची वारी उरे वाचूनी काही तिसरे नाही जेवी. तैसे ज्ञान जेथ नाही तेची अज्ञान पाही तरी सांगो काही काही चिन्हे ती.
तळ हातावर डोलत असलेला आवळा जसा सर्व अंगांनी पूर्णपणे दिसतो त्याप्रमाणे आम्ही तुला डोळ्यांनी स्पष्ट दिसेल अशी ध्यानाची सर्व लक्षणे सांगितली. किती लक्षणे सांगितली? 16 लक्षणे. यानंतर विशाल बुद्धीच्या अर्जुना अज्ञान असे जे म्हणतात तेही स्पष्ट लक्षणांनी सांगतो. अर्जुना सहज विचार करून पाहिले तर ज्ञान स्पष्ट झाल्यावर अज्ञान जाणता येईल, कारण जे ज्ञान नाही ते आपोआपच अज्ञान. ते निराळे वेगळे सांगायची गरज नाही, ते अज्ञानच आहे. अर्जुना असे पहा की ज्याप्रमाणे सर्व दिवस संपल्यावर मग रात्रीची पाळी असते, याशिवाय दुसरं तर काही नसते ना. दिवस आणि रात्र असंच असते की नाही? त्याप्रमाणे जेथे ज्ञान नाही तेच अज्ञान समज, तरी पण ती काही काही लक्षणे सांगतो. आता इथून अज्ञानाची लक्षणे सांगू लागतात. मूळ जो 11वा श्लोक जिथपासून आपण सुरुवात केली होती त्यात काय सांगितलं होतं? अध्यात्मज्ञान नित्यत्वम तत्वज्ञानार्थ दर्शनम, म्हणजे अध्यात्मज्ञान शाश्वत आहे हे आणि तत्वज्ञानाचं नेहमी दर्शन होत राहावं हे दोन लक्षणं, म्हणजे 16 आधीचे आणि हे दोन 18. एतत् ज्ञानमिती प्रोक्तमज्ञानम यदतोऽन्यथा, हेच खरं ज्ञान आहे, या व्यतिरिक्त जे काही आहे ते सर्व अज्ञान आहे. म्हणजे भगवंतांनी काय सांगितलं की ज्ञानाच्या विरुद्ध जे जे काही आहे ते आपण अज्ञान म्हणून ओळखावं. म्हणून अज्ञानाचे लक्षण काही गीतेत दिलेले नाही आहे, पण ज्ञानेश्वरीमध्ये या अमानित्व अदंबित्व इथपासून सुरुवात झालेल्या 18 लक्षणांच्या विरुद्ध लक्षणे जी आहेत अज्ञानाची त्याच्यावर सुद्धा माऊलींनी विस्तृत चर्चा केलेली आहे. आणि आता पुढील 2-3-4 दिवस आपण ती अज्ञानाची लक्षणे पण चांगली पाहणार आहोत. मी आधी सांगितलं की ज्ञानेश्वरीत पूर्वपक्ष केलेली जी जे काही स्थळं आहेत त्यापैकी बरीच ती स्थळे या 13व्या अध्यायामध्ये आहे. त्यापैकी एक अहिंसेचं पद आपण बघितलं. अहिंसेबद्दल विस्तृत निरूपण माऊलीचं होतं. त्याच्यामध्ये स्वतःचा त्यांचा अनुभव त्यांनी घातलेला होता. त्याचप्रमाणे अज्ञान या पदावरती त्या काळापर्यंत जे माऊलीचा जो जे अनुभव होते त्या अनुभवाच्या आधारे त्या तत्कालीन समाजामध्ये व्याप्त निरनिराळे जी मतं होती आणि अज्ञानाची ती मते आजही कायम आहे. बरं का, आज काही बदल घडला असं नाही, आजही ते अज्ञान कायमच आहे. एरवी देवानी सांगितलं त्याप्रमाणे अध्यात्म ज्ञान नित्यत्वम आणि तत्वज्ञानार्थ दर्शनम असं माऊलीला सुद्धा म्हणता आलं असतं की या विरुद्ध या किंवा यांना सोडून जे काही आहे ते सर्व अज्ञान आहे. पण ते बोलून तितकं बोलून माऊली थांबलेली नाही आहे आणि माऊली पुढे 3 किंवा 4 दिवस पुढे आपल्याला अज्ञानाची लक्षणं सांगणार आहे. आपण स्वतःचंसुद्धा त्यात आकलन निरूपण स्वतःचंसुद्धा निरीक्षण करायला पाहिजे आणि स्वतःचं मूल्यांकन करायला पाहिजे की आपण कुठे स्टँड करतो. ज्ञानाची लक्षणं आपल्यात जास्त आहे की अज्ञानाची लक्षणं आपल्यात जास्त आहे हे आपलं आपण स्वतःच विचार करूया. आजचा भाग आपण इथेच थांबू आणि उद्या अज्ञानाच्या लक्षणांपासून परत पुढे सुरुवात करूया. पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.